आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधन सामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात 40 लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ. 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा. 1 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा पहिला टप्पा. नागपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल आणि नरखेड तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागातील पोर्च परिसरात भव्य शताब्दी प्रदर्शनी आयोजित. शतकी गौरव वारसा, प्रगती आणि जोडणीचा प्रवास उलगडणार. आता सविस्तर बातम्या. देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था IICT आणि राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळ NFDC संयुक्त कॅम्पसचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या संस्थेत 17 अभ्यासक्रमांचा समावेश असून गेमिंग, अॅनिमेशन, पोस्ट प्रोडक्शन, कॉमिक्स अशा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. IICTने इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून अभ्यासक्रमांची देवाणघेवाणही होणार आहे. मुंबईत सुरू झालेलं IICT हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्जनशील भारताचा संकल्प साकारतय असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केलं. या संस्थेत उद्योगाशी थेट संबंधित 17 अभ्यासक्रम शिकवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
IICT इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी. टेक्नोलॉजी आज की क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है, उसमें बहुत जरूरी है कि हमारे क्रिएटिव इकोनॉमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं, उन सबको हम नए स्किल्स दें, टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें, नए टूल्स दें और दुनिया में जो बेस्ट हो रहा है उसको हम अपने यहाँ पर भारत में लेके आए और यहाँ से नए इंक्यूबेशन, नए आइडियाज, नई टेक्नोलॉजीज भी भारत से बने.
IICT ही संस्था मुंबईत उभी राहणं हे सर्जनशील अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या भारताच्या वाटचालीतलं मोठं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. येत्या 2 वर्षात ही संस्था नावारूपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तात्पुरता कॅम्पस आणि प्रवेश सुरू झाल्याचे फडणवीस म्हणाले.
या IICT करता महाराष्ट्र सरकारने फिल्म सिटीमध्ये गोरेगावमध्ये एक जागा दिलेली आहे. त्याकरता भारत सरकारने 400 कोटी रुपये बिल्डिंग बांधण्याकरता दिलेले आहेत. अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची बिल्डिंग ही त्या ठिकाणी तयार होती आहे. पण 2 वर्ष वाट न पाहता लगेच IICT सुरू करण्याकरता या ठिकाणी एक कॅम्पस सुरू करण्यात आलेला आहे आणि आजपासून त्याचे ऍडमिशन देखील ओपन झालेले आहेत.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाने 1 कोटी वृक्ष लागवडीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट दिले असून या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 22 जुलै रोजी गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्तानं जिल्ह्यात वृक्ष लागवड पंधरवडा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 40 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी वृक्ष लागवडीनंतर झाडे जिवंत राहण्यासाठी प्रत्येक झाडाची 1 वर्षांची जबाबदारी निश्चित करण्याचे सांगितले. केवळ वृक्षारोपण नव्हे तर त्यांचे संरक्षण व संवर्धन हाच खरा पर्यावरणपूरक दृष्टिकोन असून यासाठी शासकीय यंत्रणा आणि नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे असंही त्यांनी नमूद केले. बोगस बियाणे विक्री करणाऱ्याविरोधात कठोर कायदा आणून तो राज्यात लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात होणाऱ्या किरकोळ कारवाईमुळे हे प्रकार सातत्यानं होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विधिमंडळ सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असं वक्तव्य माध्यमांसमोर करू नये अशी ताकीद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. प्रत्येक सदस्य हा आपापल्या मतदारसंघातल्या लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे केवळ सभागृहच नाही तर जनतेची प्रतिष्ठा राखणं सदस्याचं कर्तव्य आहे असं अध्यक्ष म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी काल अध्यक्ष आणि सत्ताधारी बाकांकडे पाहून अपमानास्पद हातवारे केले तसंच शब्द वापरले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांनी केली. दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. राज्यातल्या दहीहंडी खेळातल्या 1.5 लाख गोविंदांचा विमा उतरवला जाईल अशी घोषणा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल आणि नरखेड तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी महामंत्रिमंडळाच्या परवानगीने विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याबरोबर क्रीडा विभागाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून निधी मिळवण्यासाठी अध्यादेश काढण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात नागपूरच्या क्रीडा धोरणाला गती देणारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आणि क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती मौजा गादा कामठी येथील 19 एकर जागेवर होत आहे. जिल्हा क्रीडा संकुलात बॅडमिंटन हॉल, 400 मीटर धावपट्टी, फुटबॉल व हॉकी मैदान, वाहनतळ, कार्यालय, स्टोअर रूम, प्रसाधनगृह, जिम्नॅशियम हॉल, पार्किंग व्यवस्था, संरक्षक भिंत यांसारख्या सुविधा पूर्ण झाल्या असून त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पुढील एका महिन्यात हस्तांतरित केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वेतील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक स्थानक म्हणून ओळखले जाणारे नागपूर जंक्शन स्थानकाने राष्ट्रसेवेचे 100 गौरवशाली वर्ष पूर्ण केले आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी स्थानकाच्या पश्चिम भागातील पोर्च परिसरात भव्य शताब्दी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे, ज्यात स्थानकाच्या वास्तुशैली, ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक प्रवासाचे दर्शन घडवले आहे. प्रदर्शनात दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, जुन्या तिकीट प्रणाली, रेल्वे युनिफॉर्म आणि स्थानकाच्या भूतपूर्व व भावी रचनेचे 3D मॉडेल्स दाखविण्यात आले आहेत. LED डिस्प्ले आणि ऐतिहासिक वस्तू नागपूर स्थानकाचा 100 वर्षांचा प्रवास उलगडून दाखवतात. सध्या 488 कोटी खर्चाच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकाचे पुनर्विकास कार्य सुरू असून यामध्ये आधुनिक रूफ प्लाझा, मल्टीमोडल इंटिग्रेशन, 28 लिफ्ट्स, 31 एक्स्केलेटर, बेसमेंट पार्किंग आणि दिव्यांग अनुकूल सुविधा यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मांडविया यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून येथील मुख्यमंत्री सचिवालयात सुरू झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून जानेवारी ते जून 2025 दरम्यान विदर्भातील गरजू व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी एकूण 1113 गरजूंना 9,62,42,500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उमरेड येथे MMP इंडस्ट्रीज मधील दुर्घटनेत मृत झालेल्या 7 कामगारांच्या परिवारालाही या कक्षाद्वारे प्रत्येकी 5,00,000 रुपयांची मदत करण्यात आली. गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. आपल्या रीतिरिवाजाचं जतन व्हावं यासाठी या उत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्त राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, स्पर्धा, ड्रोन शो आयोजित केले जातील. उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केल्या जातील. गणेशोत्सवानिमित्त टपाल तिकीट आणि नाणे काढले जातील. तसंच उत्सवासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल असं शेलार यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधन सामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात 40,00,000 वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ. 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा, 1 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा पहिला टप्पा. नागपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल आणि नरखेड तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागातील पोर्च परिसरात भव्य शताब्दी प्रदर्शनी आयोजित, शतकी गौरव वारसा, प्रगती आणि जोडणीचा प्रवास उलगडणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल. नमस्कार.